चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखानदारांचे पासपोर्ट जप्त करा। तंजावरमध्ये उघडकीस आलेल्या खाजगी साखर कारखान्यांच्या 350 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ तामिळनाडू ॲग्रिकल्चरिस्ट असोसिएशननं केला आहे। या प्रकरणी CBI चौकशी करावी, तसंच खाजगी साखर कारखानदार विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळं त्यांचे पासपोर्ट तातडीनं जप्त करून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तंजावरमधील 2 खाजगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या नावानं 350 कोटी रुपयांचं कर्ज उचललं आहे। या कर्जाची जबाबदारी शेतकऱ्यांवर आली आहे। कारखान्यांनी 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही हंगामाची ऊसबिलं दिलेली नाहीत। परिणामी तंजावर जिल्हा शेतकरी संघटनेनं या प्रकरणाच्या CBI चौकशीची मागणी केली होती, पण केंद्र सरकारकडून कारखान्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळं फेडरेशन ऑफ तामिळनाडू ॲग्रिकल्चरिस्ट असोसिएशनचे सचिव S. नल्लासामी यांनी कारखानदारांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे, तसंच CBI चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे। या संदर्भात S. नल्लासामी म्हणाले, ऊस नियंत्रण कायदा 1966 नुसार सरकारनं ऊसाची किमान आधारभूत किंमत जाहीर करायची आहे, पण जर ऊसाची बिलं थकीत असतील तर सरकारच त्याला जबाबदार असेल। साखर कारखाने ऊसापासून इतरही उपपदार्थ तयार करत असतात, त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे।